अध्याय 6. आम्ही सीमेवरील सुरक्षा दलाच्या एका जवानाला इस्तानबुलचा मार्ग विचारला तेव्हा त्याने एका निर्जन कच्च्या रस्त्याकडे संकेत केला. तो अंधारातील रस्ता पूर्व थ्रेस या डोंगराळ व सुपीक प्रदेशात जाणारा होता. जाताना मला प्रथमच एका दगडी मशिदीचे मिनार दिसले. त्याचे घुमट आणि मनोरे पाहून मी मोहित झालो. परमेश्वराचे स्थान पाहून मला आनंद झाला. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. इस्तानबुल अजून तब्बल 150 मैल दूर होते. आता काय करावे? इच्छित स्थळी आम्ही कसे काय पोचणार या विवंचनेत असतानाच एक अगदी जुनाट ट्रक आमच्याजवळच उभा राहिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ट्रकच्या मागे लाकडी बाके होती आणि त्यावर मख्ख चेहऱ्याचे 10-12 पोलीस बसलेले होते. आम्ही लगबगीने ट्रकवर चढलो. सर्वच्या सर्व पोलिसांनी गबाळे गणवेश घातलेले होते. एका गणवेश न घातलेल्या पोलिसाचा अपवाद वगळता सर्वजण गप्प होते. तो माझ्या कानात कुजबुजला. मला तुझ्याकडून हशीश विकत घ्यायचं आहे. विकतोस का? मी पोलीस नाही. माझ्याकडे नाही आहे, मी उत्तरलो. तो पुन्हा पुन्हा विचारू लागला. काही वेळाने तो ट्रकमधून उतरला आणि आपली पोलिसाची टोपी घालून निघून गेला. इस्तानबुलला पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली होती. जेव्हा पोलीस प्रमुखाने आम्हाला विचारले की निवासाकरिता आम्ही काय विचार केला आहे का, यावर रॅमसेने सांगितले की आम्ही एका स्वस्त जागेच्या शोधात आहोत. आपल्या चष्म्याच्या कडेवरून आमच्याकडे पाहत तो एका कनिष्ठ पोलीस सहाय्यकाशी खाजगी चर्चा करण्याकरिता गेला. पुन्हा परत आल्यानंतर त्याने आम्हाला त्या सहाय्यकाबरोबर जाण्यास सांगितले. त्या सहाय्यकाचा गणवेश अगदी फिक्कट आणि फाटलेला होता. तो निर्विकार होता. आमच्याशी एक शब्द देखील बोलत नव्हता. आतो आमच्याकडे ढुंकूनही बघत नव्हता. इस्तानबुलच्या त्या निर्जन रस्त्यावरून आम्ही त्याच्या मागोमाग जात होतो. जसे आम्ही पुढे जात होतो तसे वाटेत दिसणारे सभोवतालचे दारिद्र्य अधिकच वाढत होते. एका गोष्टीची खात्री पटत चालली होती की तो आम्हाला कॉलऱ्याची भीषण साथ होती त्या झोपडपट्टीच्या अगदी गलिच्छ भागात घेऊन जात आहे. ते दृश्य काळीज पिळवटून टाकणारे होते. आमच्या चहूबाजूंनी दारिद्र्य आणि रोगराईचे तांडव सुरू होते. जेफ काफऱ्या स्वरात म्हणाला, इथे येऊन आपण मोठी चूक केली आहे. सीमेमागील तो निर्जन प्रदेश याहून अधिक सुरक्षित होता. रॅमसेसुद्धा उसासा टाकीत म्हणाला, मित्रांनो, माझ्या इतक्या वर्षांच्या प्रवासामध्ये याच्यासारखी मनाला हताश करणारी जागा मी कधी पाहिली देखील नव्हती. मी प्रार्थना करण्याचा बराच प्रयत्न केला पण माझे मन अधिकच गोंधळून गेले. हा मनुष्य आम्हाला कोठे नेत आहे? कणणाऱ्या लोकांच्या आर्त किंकाळ्या मनाला अत्यंत दुःखी करणाऱ्या त्या अंधाराला चिरून जात होत्या. या गलिच्छ वस्तीत अनेकांच्या जीवनाचा घास कॉलरा गिळत होता. मला श्वास घेण्याचीही भीती वाटू लागली. कॉलरा देह नष्ट करून टाकतो. प्रथम आतड्यातील रोगामुळे पोटात तीव्र वेदना आणि अखेर मृत्यू. आम्ही एकाकी होतो आणि आता या विचित्र माणसाच्या मागे जात असल्यामुळे मागे परतूनही जाऊ शकत नव्हतो. एक भयावह वाटणारी प्राचीन दगडी इमारत आमच्यासमोर उभी होती. माझ्या काळजात चर्र झाले. मनात एकच विचार आला, तो म्हणजे येथून पळून जाणे. परंतु आमच्या मार्गदर्शकाने हसतमुख चेहरा करीत आम्हाला आत नेले. एका अंधुक प्रकाश असलेल्या खोलीत आम्ही शिरलो. ही खोली बिलियर्ड्स खेळासाठी वापरली जात होती. आत 10-12 लोक सिगारेट ओढत बिलियर्ड्स खेळत होते. त्यांच्याकडे पाहूनच असे वाटत होते की हे अट्टल गुंड असावेत. आमच्याकडे संशयी नजरेने पाहत ते जणू आम्हाला जोखत होते. मनात विचार आला की हे गुंड एका साध्या जुगाराच्या कर्जाकरिता दुसऱ्याला ठार मारायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. त्यांचा प्रमुख ठेंगणा परंतु दणकट भिंतीला टेकून उभा होता. एका चाकूने तो आपल्या नखातील मळ काढू लागला तसे त्याचे पिळदार स्नायू त्याच्या तंग काळ्या टी शर्टमधून स्पष्ट दिसू लागले. आमच्या मार्गदर्शकाला पाहताच त्याने चाकू खिशात टाकला आणि आपल्या तेलकट काळ्या केसांवरून हात फिरवीत आमच्याशी बोलायला जवळ आला. त्या दोघांमध्ये कसले तरी संभाषण झाले आणि मग आम्हाला संकेत करून त्या बिलियर्ड्सच्या खोलीमागून एका काळ्या कुट्ट ओबडधोबड दगडी जिन्यावरून वर नेण्यात आले. जिन्याला एका बाजूला दगडी भिंत होती तर दुसऱ्या बाजूला काहीच आधार नव्हता. खाली दरी होती. अंधार खूप होता. चढून चढून आम्हाला धाप लागली. आम्ही एकदाचे वर पोहोचलो. एका मोठ्या अंधाऱ्या कक्षातून शेवटी एका खोलीजवळ पोहोचलो. तिथे आम्ही राहणार होतो. स्वागत समारंभाचा तर प्रश्नच नव्हता. उलट आमच्या यजमानांनी आग्रह धरला की आम्ही लगेच त्यांना पैसे द्यावेत. त्यांचे धमकावणीचे वागणे इतके स्तिमित करणारे होते की आमच्या डोक्यात आता प्रकाश पडू लागला की इथे येण्यात मोठीच चूक केली आहे. आम्ही सरळ एका सापळ्यात तर अडकलो नव्हतो ना. आम्हाला स्वस्त खोली हवी होती ना, परंतु असली दळबदरी नको होती. रामसे सांगू लागला की आमच्याकडे तुर्की लिरा म्हणजेच त्या देशाचे चलन नाहीत, त्यांनी डॉलर घ्यावेत. रामसे त्यांना डॉलरचे मूल्य विचारित म्हणाला, आधी सांगा मग किती द्यायचे ते ठरवू, पण आम्ही केवळ एकच रात्र राहणार. बँकेच्या दराच्या अर्धाच दर सांगून त्यांनी आम्हाला धक्काच दिला. रामसेने नकार दिला आणि दर वाढवण्याची नम्रपणे विनंती केली. तो म्होरक्या अजिबात ऐकायला तयार नव्हता, कारण आता आम्ही त्याच्या कब्जात होतो. त्याने आंबट चेहरा केला, ओढत असलेली सिगारेट भिंतीच्या दिशेने भिरकावली आणि आपला चाकू काढून हवेत वार करीत ओरडत आम्हाला धमकावू लागला. तो ठेंगू असला तरी त्याच्या क्रौर्याचा आवेश पाहून आम्ही मात्र पार भेदरलो होतो. त्याचे काळे तीक्ष्ण डोळे आमच्याकडे रोखून बघत होते. ओठ थरथरत, तर्जनी आमच्या तोंडाच्या दिशेने सतत ताणत, त्याने आमच्यावर शिव्यांचा भडीमार केला. साक्षात क्रोधच आमच्यासमोर उभा ठाकला होता. अन्य गुंड थंडपणे हे पाहत होते. आमचा मित्र पोलीससुद्धा घाबरून गेला होता. आम्हाला कोणीच वाली नव्हता. शेवटी आमचे पैसे त्यांनी बळकावले आणि तुरुंगरूपी खोलीत डांबून ते सर्व निघून गेले. ते पुन्हा येतील ते आम्हाला लुटण्यासाठीच की ठार मारण्यासाठी. आम्ही सुटकेचा मार्ग शोधू लागलो, पण एकही मार्ग नव्हता. दरवाजा व्यतिरिक्त केवळ एकच खिडकी होती आणि त्याखाली खोलवर असलेला दगडी रस्ता. आम्ही सापळ्यात पूर्ण अडकलो होतो. रॅमसे हळूच म्हणाला, जेफ, दरवाजा बंद करून घे. मंक, हा मोठा पलंग दरवाजाजवळ रेटण्यास मला मदत कर. अशाने आपण झोपलेलो असताना त्या गुंडांना आत येता येणार नाही. झोपेचा विचार माझ्या मनाला शिवत देखील नव्हता, पण स्वतःचे जितके संरक्षण करता येईल तितका निदान प्रयत्न करण्यात शहाणपण होते. शक्य तितके काही आवाज न करता आम्ही तो पलंग उचलला आणि दरवाजासमोर ठेवला. नंतर एका दोरखंडाने पलंगाचा पाय आणि दाराची कडी बांधली, जेणेकरून अधिक सुरक्षितता मिळू शकेल. रॅमसे आणि जेफ त्या पलंगावर झोपले आणि मी भिंतीलगत एका लहानशा खाटेवर झोपलो. ही खोली म्हणजे उकिरडा होता. छतावर एक छोटासा बल्ब जळत होता. भिंतीवरील हिरव्या रंगाचे पापुद्रे उडालेले दिसत होते. प्रत्येक कोपऱ्यात कोळिष्टके आणि रापलेली दुर्गंधी तर उलटीला आमंत्रणच देत होती. शुद्ध हवेकरिता जीव कासावीस झाल्यामुळे मी त्या 6 फूट उंच आणि 3 फूट रुंदीच्या खिडकीशी झुंजत होतो. अखेर एकदाची ती उघडली. पलंगावर आडवा पडलो तसे काही मिनिटातच ढेकून जाऊ लागले. झोप घेण्याचा आता प्रश्नच नव्हता. आम्ही तिघेही त्या अंधारात वाट पाहत केवळ पडून होतो. सुमारे तासाभराने किल्लीने दरवाजाचे कुलूप उघडत आहे असा आवाज झाला. काही आवाज न करता हलकेच दरवाजा उघडला आणि पलंगावर आपटला. घुसखोरांनी प्रथम हलकेच ढकलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना माहीतच नव्हते की आम्ही तिघेही जमिनीवर बसून पूर्ण शक्तीनिशी पलंगाला त्यांच्या दिशेने ढकलीत होतो. ते दार जोरात ढकलू लागले. त्यांना आता समजले की आम्ही त्यांना दरवाजा उघडू देत नाही आहोत. मग जोर जोरात ओरडत शरीराने दरवाजावर ते धक्के मारू लागले. परंतु आम्ही पूर्ण शक्तीने पुन्हा लोटल्याने तो पुन्हा बंद झाला. आता या रेटारेटीच्या जीव घेण्यास स्पर्धेत दोन्ही पक्ष उतावीळ झाले होते. त्या दरवाजाची कडी पुन्हा त्या पलंगाच्या पायाला बांधण्यासाठी मी पलंगावर उडी मारली. तोच दरवाजाच्या फटीतून एका हल्लेखोराने माझ्या दिशेने सुरा खुपसला. माझे मन आक्रंदले, बाप रे, त्यांना आम्हाला ठार मारायचे. युद्ध सुरूच राहिले. त्यांनी पुन्हा पुन्हा दरवाजा ढकलला तसा तो पलंगावरच आदळत होता. आम्ही पूर्ण जोमाने पलंगाला उलटा रेटत होतो. ते आमच्यावर शिव्या शापांचा भडीमार करीत ओरडत होते. दरवाजा उघडण्यात अपयशी झाल्याचे पाहताच ते अचानक निघून गेले आणि मग एकच भयान शांतता पसरली. भविष्यात निश्चित होणाऱ्या हल्ल्यांच्या आधी थोडा आराम मिळावा म्हणून मी ढेकणांनी भरलेल्या माझ्या खाटेवर पडलो. माझ्या मनात भयंकर विचारांचे वावटळ उठले. या इथे गुंडांचे लक्ष बनलेला इस्तानबुलच्या कॉलरा पिढीत झोपडपट्टीत मी काय करीत आहे? सारखी कूस बदलत मी हायलँड पार्कच्या गतजीवनाचा विचार करू लागलो. प्रेमळ कुटुंब आणि चांगल्या मित्रांच्या संगतीत वाढलेला मी एक साधा सुधा युवक आहे. अशा शांत घरकुलाचा आश्रय मी कशाकरिता सोडला? आता असहाय्य व एकाकी आहे. मी प्रार्थना करू लागलो. मी दिव्य ज्ञानाच्या शोधात आलो होतो. शरणागतीचे धडे शिकण्यासाठी मला या मार्गावरून जाणे भाग होते का? मनात एक विचार आला, जर हे खरं असेल तर अवश्य असंच घडू दे. या संकटातून आम्हाला केवळ परमेश्वरच वाचवू शकतो. दरवाजा जोरात पलंगावर आदळला आणि माझी प्रार्थना अर्धवट राहिली. युद्धाची दुसरी फेरी सुरू झाली. आमचे भावी मारेकरी घणाघाती प्रहार करीत कर्कश आवाजात क्रोधाने किंचाळत होते. एक क्षणभर आमचे लक्ष विचलित झाले असते तर आम्ही ठारच झालो असतो. गारठवून टाकणारी थंडी असूनही आम्ही घामाने ओले चिंब झालो होतो. थकल्यामुळे धापा टाकीत होतो. आमची गात्रे शिथिल झाली असली तरी आमच्या मारेकऱ्यांना थकवा आला नव्हता. त्यांच्या आरोळ्या आमच्या हृदयाचा थरकाप उडीत होत्या. नेमक्या याच वेळी मला लघुशंकेची इतकी जोराची कळ आली की जणू मूत्राशय फुटून जाते की काय असे वाटत होते. या ठिकाणी एकच शौचालय होते आणि तेही खोलीच्या बाहेरील कक्षात. माझ्यामध्ये तीन मोठी युद्धे एकाच वेळी सुरू होती. या मारेकऱ्यांना बाहेर ठेवणे, लघवी आत ठेवणे आणि या सर्व घटनांपासून नेमका काय बोध घेणे. कळा असह्य झाल्यामुळे रॅम्से आणि जेफला सोडून मी सरळ खिडकीवर उभा राहिलो आणि सरळ खालच्या गल्लीत लघवी करू लागलो. अचानक एका महिलेच्या कर्कश किंकाळीने माझे कान फाटून गेले. ती गल्ली अंदाजे 15 फूट रुंद होती. माझ्या खिडकीच्या अगदी समोरच्या खिडकीत एक बुरखाधारी वृद्ध मुसलमान महिला सर्व काही पाहत होती. मला घाई झाल्याने मी तिला पाहिलेच नव्हते. तिने मात्र मला पाहिले. माझ्या या अश्लील वागण्यामुळे ती प्रचंड संतापली, किंचाळू लागली. आता मात्र हद्द झाली. मी हताशपणे खिडकीवर तसाच उभा होतो. माझी विचार खाली आली होती. तिच्याकडे दयेची याचना करीत मी लघुशंका करू लागलो. तिने शिव्यांची लाखोली वाहत माझ्या दिशेने एक बूट भिरकावला. तिचा नेम अचूक होता. मी खिडकी बंद केली, खाली उडी मारली आणि नाकातोंडातून येणारे रक्त पुसून टाकले. अजूनही मी पूर्ण लघवी केली नव्हती. अजूनही कळ तशीच होती. त्या दरम्यान रॅम्से ओरडत होता, अरे बाबा मंक, लवकर ये, आम्ही यांना रोखू शकणार नाही. तीनही युद्धात माझा पराभव होत होता. मी काही यातून सही सलामत सुटणार नाही. मी धावा केला, परमेश्वरा मला वाचव. त्या क्षणी मला उत्तर सापडले. त्या बुटात मी उरलेली लघवी करून टाकली आणि तो एका खणात ठेवून पुन्हा रणांगणात उतरलो. पूर्ण जोर लावून आम्ही त्यांना आत येऊ दिले नाही, परंतु अन्नपाण्याविना आम्ही येथे अडकलोच होतो. पहाटेचा पहिला प्रकाश दिसताच आम्ही ठरवले की दोन हल्ल्यांमधल्या अंतरात दरवाजातून निमूटपणे निसटायचे. सुटकेच्या या लहानशा आशेवर आम्ही आमचे प्राण पणाला लावले होते. दाराबाहेर एखादा पहारेकरी आहे की नाही हेही आम्हाला माहीत नव्हते. कोणी असेल तर आमचा मृत्यू निश्चित होता. तेवढी जोखीम तर घ्यावीच लागणार होती. अगदी हू की चू न करता त्या काळ्याकुट्ट अंधारात हलकेच दरवाजा उघडला. बाहेर इतका काळोख होता की तोंडासमोर धरलेला हात देखील दिसत नव्हता. आम्ही मांजराच्या पावलाने पुढे जात होतो, पण खालचे लाकूड करकरत होते. प्रत्येक करकर एका किंकाळीप्रमाणे वाटत होती. या अशा काळोखात जर त्यांच्यापैकी एकाच्या समोर गेलो तर? माझी छाती धडधडत होती. आम्ही त्या जिन्याजवळ आलो. अजूनही काहीच दिसत नसल्यामुळे आम्ही भिंतीला धरूनच पुढे पुढे जात होतो. विरुद्ध बाजूला आधारच नसल्यामुळे खाली पडण्याची भीती होती. अशा प्रकारे हळूहळू जिन्यावरून उतरत त्या अंधुक बिलियर्ड्सच्या हॉलमध्ये आलो. तिथे आमची भीतीने गाळणच उडाली, कारण तो पहारेकरी त्या बिलियर्ड्सच्या टेबलावरच झोपलेला होता. अगदी श्वास रोखून दबकतच आम्ही त्या दाराजवळ आलो. दार बंद होते. कडी काही जागची हालेना. असे कुलूप, अशी कडी मी पूर्वी कधीच पाहिली नव्हती. गडबडून खटपट करीत आमच्यापैकी प्रत्येकाने ते उघडण्याचा प्रयत्न केला. शेवटी आमच्या आवाजामुळे पहारेकऱ्याची झोप मोडली. इतरांना बोलवण्यासाठी त्याने आरडाओरडा केला. दुसऱ्या एका जिन्यातून त्या मारेकऱ्यांचा धडधडत खाली येण्याचा भयावह आवाज ऐकू येऊ लागला. देवा देवा आम्ही ओरडलो. रॅमसे, अरे लवकर कुलूप उघड, लवकर उघड. अरे मी प्रयत्न करतोय. त्याने सर्वतोप्रकारे कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला, पण अपयश. आमच्या अपहरणकर्त्यांच्या बुटांचे आवाज अधिकच जवळ येत असल्यामुळे माझे मन खूप अस्वस्थ झाले. जवळजवळ आमच्यावर झडप घालणारच होते तेवढ्यात ते कुलूप उघडले आणि आम्ही पाठी वाघ मागे लागल्याप्रमाणे पाठीवर सामान घेऊन सरळ पळत सुटलो. आमच्या मागून त्या गुंडांचा आरडाओरडा आम्हाला ऐकू येत होता. मागे जरासुद्धा वळून न पाहता आम्ही सरळ एका टॅक्सीत शिरलो. आम्हाला इस्तानबुलमधील एकच प्रसिद्ध स्थान माहीत होते, निळी मशीद, निळी मशीद. आम्ही तिघेही एका सुरात ओरडलो, पण पाठीमागची बाजू दाखवणाऱ्या आरशात टॅक्सी चालकाने आमचा पाठलाग करणाऱ्यांना पाहिले होते, म्हणून चालक ढिम हलतच नव्हता. त्याला नामी संधी लाभली होती. $200 तो ओरडला. काय, $200? जेफ किंचाळला. चालक पुन्हा मोठ्याने ओरडला, $200, $200. आम्ही त्वरित मान्य केले, हो हो $200, $200. टॅक्सी भरघाव धावू लागली, पण आम्ही सुरक्षित होतो काय? आमचे पैसे सांभाळणाऱ्या जेफला चिंता वाटत होती. याला आपण $200 देता कामा नये, तो पुटपुटला. हा देखील आपल्याला मारू शकतो. आम्हाला त्याचे उत्तर नकोच होते. पहिल्या ट्रॅफिक सिग्नलला आम्ही टॅक्सीचे दार उघडले आणि धूम ठोकली. चालक किंचाळत राहिला, $200, माझे $200. पण आम्ही तिथून केव्हाच पसार झालो होतो.